घरामध्ये पूर्वेकडे तोंड करून जे मखर तयार केलेलं असेल त्या मखरामध्ये श्री गणेशाची मूर्ती पाठ किंवा चवरंगावर ठेवून आपल्या उजव्या हाताला विड्याची पानं दोन दोन आणि त्याच्यावर सुपारी पैसे खारीक बदाम वगैरे मांडून घ्यावीत. फळं असतील ती ठेवावीत. तसंच डाव्या हातालाही काही विडे ठेवावेत. त्यानंतर आसन घेऊन त्या ठिकाणी आसनावर बसावं. डाव्या हाताला पाणी भरलेला स्वच्छ तांब्या, त्याच्या बाजूला पळी भांडं आणि पाणी सोडण्यासाठी ताम्हण असं घ्यावं. भांड्यामध्ये थोडं म्हणजे अर्धं भांडं पाणी ओतून घेऊन डाव्या हातात पळी घ्यावी, उजव्या हातावरती पाणी ओतून घेऊन आचमनाला सुरुवात करावी. तीन वेळा पाणी पिऊन चौथ्या वेळी हातावरून सोडायचं आणि पुन्हा तीन वेळा पाणी पिऊन पुन्हा सोडायचं, असं दोन वेळा आचमन करून कार्याला सुरुवात करायची.
ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः.
उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा, श्वास कोंडून धरायचा आणि मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा. डाव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा, उजवा हात उजव्या कानाला लावायचा, डाव्या कानाला लावायचा, म्हणजे प्राणायाम पूर्ण होईल.
प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतम् ब्रह्मभूर्भुवस्वरोम् यजमान भाले तिलकं कुर्यात्.
कुंकू घ्यायचं आणि अंगठ्यानं किंवा मधल्या बोटानं स्वतःच्या कपाळाला लावायचं, दोन दाणे अक्षता चिकटवायच्या, मंगल तिलक धारण करायचा. उजव्या हातात पळी घ्यायची, गणपतीचं स्मरण करायचं, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, आपलं जे मूळ गाव असेल त्या गावच्या देवांचं स्मरण करायचं. समोर मांडून घेतलेले जे विडे आहेत त्या विड्यांवरती पळीनं पाणी सोडायचं, सद्गुरूंचं स्मरण करून विड्यावर पाणी सोडायचं आणि वास्तुपुरुषाचं स्मरण करून पाणी सोडायचं.
ओम यशस्करं भलवंतं प्रभुत्वान्तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णमाकाशपतिरन्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायोः. ओम गणिकृतजनुषां प्रप्रवाणयति वाचामृतिपनवं सुमङ्गलशतमे भवासि मात्वाकाचिदभिभाविश्वाविदत. ओम गणानां त्वागणभोजिमवामहे कविन्दो वेनामुपमश्रवतमाम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मण स्वदान शृण्वन्नोदिभिर्सेदसाधनम्. ओम भूर्भुवः स्वः श्रीमहागणपतये नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि तथा च श्रीकुलदेवताये नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकमहागणपतये नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि तथा च मुम्बादेव्यै नमः, गुलेश्वराय नमः, पालकेश्वराय नमः तथा च समस्त मुम्बापुरिस्तु समस्तदेवताभ्यो नमः. श्रीस्वामी समर्थाय नमः. एतद्भूगीफलताम्बूलं समर्पयामि नमस्करोमि. नमो स्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. अनेन पूगीफल नारिकेल ताम्बूलादिफलप्रदानेन तत्तद्देवता.
विड्यावरती ज्या पाणी सोडलेल्या आहेत त्या सर्व विड्यांवरती दोन दोन दाणे अक्षता व्हायच्या आणि एक पळी तामनात पाणी हातावरून सोडायचं. कुलदेवता आणि घरातली सर्व मोठी मंडळी जी असतील ह्या सर्वांना नमस्कार करायचा. हातामध्ये दोन दाणे अक्षता घेऊन ठेवायच्या, हात जोडून गणपती कुलदेवता सद्गुरूंचं स्मरण करायचं आणि पूजेला सुरुवात करायची.
माता पितृगुरु वृद्धान् नमस्कृत्य ओं यावतीर्वै देवता सर्वा वेद विधि ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेद विद्यो दिवे नमस्कुर्यान्न श्रीलङ्के हृदय लेता एव देवताणादि उत्तरे कर्मण्य विघ्नमसु दीर्घायुष्यमसु मनोरथा सफला सन्तु सौभाग्याद्यभिवृद्धिरस्तु। हरि ओं वरदमूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, शचीपुरन्दराभ्यां नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, मातृभ्यो नमः, पितृभ्यो नमः, आचार्येभ्यो नमः, गुरुभ्यो नमः। एतत्कर्मप्रधानदेवता श्रीसिद्धिविनायकाय साङ्गाय सपरिवारदेवताभ्यो नमः। अभिघ्नमस्तु सुमुखश्रेकदन्तशकपिलोकजकर्णकः लम्बोदरशविघटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशेतानि नामानि अकणे शृणयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं पुनन्दवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शुभे सर्वार्थसाधिके शरण्येत्रं भगे गौरी नारायण नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्येषां मङ्गलम् येषां हृदि सौ भगवान् मङ्गलायतनं हरिः। हृदेव लग्नं सुखिनन्द देवो ताराबलं चन्द्रबलन्त देवो विद्याबलं दैव बलन्त देवो लक्ष्मीपदेदेङ्गं स्मरामि। लाभश्रेष्ठान् जयश्रेष्ठान् पुत्रश्रेष्ठां पराजयः येषामिन्दीवदशामूर्तयस्तो जनार्दनः विरायकं गुरुम्बानं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभिविदितार्थसिद्धर्थं पूजितो यसुरासुरैः सर्वविघ्नार्थस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्य भुवनेश्वराः देवादिषद्धनसिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः स्मृते सकलकल्याणं वाचन यत्र जायते पुरुषन्तमजन्नित्यं रजामि शरणं वरिं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयभूतिर्ध्रुवानेतिर्मतिर्मम अनन्या चिन्तयन्तो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीये पदार्थे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्मन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालीवाहनशके कृष्णावेण्योः उत्तरे तीरे व्यजनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदे मासे शुक्लपक्षे तृतीयासह चतुर्थ्यां तिथौ भानुवासरे हस्तादिवसनक्षत्रे कन्यास्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहस्थिते श्रीसूर्ये तुलास्थिते देवगुरौ शेषे शुभ्रहेषु यथा यथा राशिस्थानानि तिष्ठ सुसत्सु शुभनामयोगे शुभकरणे वणिजकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ।
हातामधल्या अक्षतांमध्ये पाणी धरून ठेवायचं आणि सांगत असलेला सर्व संकल्प म्हणायचा या ठिकाणी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आणि आपल्या नावाचा उच्चार करायचा
कौंडिण्य
म्हणायचं कौंडिण्य
कौंडिण्य
गोत्र उत्पन्न
उत्पन्न
सचिन
सचिन
नामा
नामा
सपत्नीकः
सपत्नीकः
अहम्
अहम्
अस्माकम्
अस्माकम्
सह
सह
कुटुम्बानां
कुटुम्बानां
सह
सह
परिवाराणां
परिवाराणां
द्विपद
द्विपद
चतुष्पद
चतुष्पद
सहितानां
सहितानां
क्षेम
क्षेम
स्थैर्य
स्थैर्य
आयुः
आयुः
आरोग्य
आरोग्य
ऐश्वर्य
ऐश्वर्य
अभिवृद्धि
अभिवृद्धि
अर्थम्
अर्थम्
समस्त
समस्त
मङ्गल
मङ्गल
अवाप्ति
अवाप्ति
अर्थम्
अर्थम्
समस्त
समस्त
अभ्युदय
अभ्युदय
अर्थौ च
अर्थौ च
श्री परमेश्वर
श्री परमेश्वर
प्रीत्यर्थम्
प्रीत्यर्थम्
मम
मम
अभीष्ट
अभीष्ट
मनकामना
मनकामना
सिद्ध्यर्थम्
सिद्ध्यर्थम्
अद्य
अद्य
प्रतिवार्षिक
प्रतिवार्षिक
विहितम्
विहितम्
पार्थिव
पार्थिव
श्रीसिद्धिविनायक
श्रीसिद्धिविनायक
महागणपति
महागणपति देवता
देवता
प्रीत्य रतम भृत्यर्थ अद्य
अद्य
देशकालादि
देशकालादि
अनुसारतः
अनुसारतः
यथा ज्ञानेन
यथा ज्ञानेन
यथा
यथा
मीलितो
मीलितो
उपचारो
उपचार
द्रव्यैः
द्रव्यैः
प्राणप्रतिष्ठा
प्राणप्रतिष्ठा
पूर्वको
पूर्वक
ध्यान
ध्यान
आवाहनादि
आवाहनादि
षोडश
षोडश
उपचारैः
उपचारैः
पूजनम
पूजनम
अहम
अहम
करिष्ये
करिष्ये।
हातावरून अक्षतांबरोबर पाणी तांबणात सोडून द्यायचं, चार वेळा पाणी सोडायचं।
सदंगं निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश शंख घंटा दीप पूजनादिकं सकलं कर्म करिष्ये।
हात जोडायचे, महागणपतीचं मनोमन स्मरण करायचं।
गणानां द्वाशौ नको वृत्समदो गणपतिर जगति गणपति स्मरणे विनियोगः। ओम गणानां द्वा गणपो दिम्भवामहे कविं कवीनामो वंशसर्वस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन् मोदिभिश्रीरसाधवनम्। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। निर्विघ्नं कुरु अनेन महागणपतिस्मरणेन महागणपते प्रियदा।
एक बळी तामनात पाणी सोडायचं, आपल्या भोवती गोल टिचक्या फिरवत आवाज करायचा।
ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरौ पृष्ठऋषिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता पंचधार यमान देवी पवित्रं कुरुचासनम् ऊर्ध्वकेश विरूपाक्षे मांसशोणित भक्षणे इष्टदेवि शिखाबद्धे चामुण्डे जपराजिते अपसर्पन्तुते भूताये भूता भूमि संसिताः ये भूतादि नगरतारस्ते गच्छन्ति शुभात्मजा अपग्रामन्त भूतानि पिशाचाः सर्वतो दिशाम् येन पूजा कर्म समारभे तीक्ष्णदंष्ट महाकाय गर्भान्त दहनमपमः भैरवाय नमस्तभ्य मनुज्ञान् दातुमर्हसि। देवाः आजान्तो यातु धाना अपजान्तो।
आपल्या दिशेनं हात फिरवायचे आणि परत उलट्या दिशेनं हात फिरवून एक टीच जमिनीवरती लावायची आणि आपल्या डाव्या बाजूला असलेली घंटा तिचा आवाज करायचा।
विष्णो देवयजनम रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात् येभ्यो माता इत्यस्य गय प्रातो विश्वे देवा जगति एवा पितृश्च वामदेवो बृहस्पतिरनृषभ मनुष्य गन्ध निवारणे विनियोगः। ओम येभ्यो माता मधो मध्यन्वादे पजाभ्यो सन्ध्यौरधीतिरधीपराः स्वप्नां संसां वा नित्यां मनोमदा
शरीरशुद्धीसाठी न्यास करायचे, आपल्या छातीला हात लावायचा, त्यानंतर डोक्याला हात लावायचा, शेंडीच्या ठिकाणी हात लावायचा, दोन्ही हात आपल्या बाजूनं कवच सदरा घातल्यासारखं आपण करतो त्याप्रमाणे फिरवायचे आणि डोळ्याला हात लावून टाळी वाजवायची। आपल्या भोवती सभोवार टिचक्या वाजवत आजूबाजूच्या प्रदेशातल्या सर्व किलमिश असतील ती दूर करतोय अशी भावना करून देवाला नमस्कार करायचा।
ओम गं गणपतये नमः हृदयाय नमः। ओम गं गणपतये नमः शिरसे स्वाहा। ओम गं गणपतये नमः शिखाय वषट। ओम गं गणपतये नमः कवचाय ओम। ओम गं गणपतये नमः नेत्रत्रयाय कौषट। ओम गं गणपतये नमः अस्त्राय भट।
आपल्या डाव्या बाजूला असलेल्या तांब्यावरती हात ठेवायचा।
ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रसमाश्रितः मूले तत्र श्रो ब्रह्मा मध्ये मा त्रिगुणानृताः उक्ष्मदुदाकराः सर्वे सप्तद्वीपाः वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यजुर्वणः अङ्गैश सहिताः सर्वे कलशं रसमाश्रिताः अद्रगायत्री सावित्री शान्ते पुष्टिकरी तथा आजान्त देव पूजार्थं धृत क्षयकारकाः गङ्गे जय मुने जय गोदावरि सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी कलशेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलशाश्रित देवताभ्यो नमः। गङ्गादि सर्वतीर्थान्यावाहयामि कलशाश्रित देवताभ्यो नमः। सकलोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि नमस्करोमि।
त्या कलशाला गंध अक्षत फूल तुळशीचं पान लावून नमस्कार करायचा। घरात जर शंख असेल तर शंखाला गंध फूल वाहायचं आणि पाणी भरून ठेवायचं।
शङ्खादौ चन्द्रदैवत्यम् वृक्षौ वरुणदेवतः पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गङ्गा सरस्वतिः त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शङ्खे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शङ्खम् प्रपूजयेत् त्वम् पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्यनमोऽस्तु ते।
ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात। शंखाय नमः। सकलोपचारार्थे गंधपुष्पं तुलसीपतरं समर्पयामि नमस्करोमि।
घंटा घ्यायची, सकाळी जर पूजा झालेली असेल घंटेची तर फक्त गंधफूल वाहायचं, अन्यथा धुवून पुसून तिला गंधफूल लावून वाजवून ती ठेवायची।
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसान् पूर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणं। घण्टिका देव्यै नमः। सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। घण्टानादं कुर्यात् दीपान् नमस्कृत्य ओम दिवे दिवे सदृशे एरम्यमर्दां कृष्णा ओषेध तपसद मनोजा।
गंध, अक्षत, फूल, हळद आणि कुंकू असं समयीला वाहायचं आणि दीपदेवतेला नमस्कार करायचा।
सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। कलश संकोदकेन पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत।
शंखातलं पाणी थोडस कलशामध्ये घ्यायचं, डाव्या हातानं पळी घेऊन कलशातलं पाणी घ्यायचं आणि तुळशीच्या पानानं पूजेच्या साहित्यावर, आजूबाजूला आणि स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडून घ्यायचं।
अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गंधोपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत्।